श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। एकोणसाठावी ओवी, त्याच्यावरचं निरूपण विश्लेषण सुरू आहे। ओवी अशी आहे, ज्ञान देव म्हणे नाम रूपे, वीण तुझ साच आहे आपण पे, ते स्वानंद जीवन पे सुखिया होई। स्वानंदी जीवनाचा आनंद घ्यायचा असेल, सुखी व्हायचं असेल, दुःखातून मुक्त व्हायचं असेल, तर चांगदेवा नाम रूप आकार या भानगडीत काही पडू नको, ते सोडून दे। आणि आत्मा जन्मरहित आहे, नित्य सनातन आणि पुरातन आहे असं समजून नाही, हे आहेच आणि हे खरं असल्यामुळे हे नाम रूप आकार तुला दुःखच देतील, यातून सुखी होण्याचा मार्ग नाही, अशा परीचं निरूपण काल आपण ऐकलं। आज ती ओवी पुढे घेऊन जाणार आहोत आपण। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा, श्री पंढरीनाथ महाराज की जय। चांगदेवा हा आत्मा शरीराला सोडून जाताना, शरीरात असताना, विषयांचा भोग घेत असताना, तिन्ही प्रकारच्या गुणांमध्ये युक्त असणारा आत्मा अज्ञानीजन त्याला जाणू शकत नाहीत। उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा गुणान्वितम विमुढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुषहा। ज्ञान चक्षु असतील त्या ज्ञानानेच त्याला जाणता येऊ शकते, अनुभव करता येऊ शकते। ज्ञान चक्षुयुक्त विवेकशील पुरुष किंवा ज्ञानी आत्मे, ज्ञानीजन त्याला तत्वतः जाणू शकतात, अन्यथा त्याला जाणणे अत्यंत अवघड आहे। चांगदेवा नामरूपाशिवाय तू खरा आत्माच आहे या बोधावर, या गोष्टीवर जर तू अढळ राहिला तरच त्या आत्म्यातील सुखाची आणि आनंदाची नित्य प्राप्ती तुला लाभेल। स्वानंद जीवन पे सुखिया होई, तरच स्वानंदी जीवन जगता येईल। बाळे कुंद्रीकर पंत महाराज त्यांचा फार सुंदर ग्रंथ आहे, त्याला श्रीदत्त प्रेमलहरी म्हणतात। त्या श्रीदत्त प्रेमलहरी या ग्रंथामध्ये बहुतेक पदं भजनाच्या स्वरूपात आलेली आहे, आणि भजनाच्या स्वरूपात आलेली ही पदं फार अत्यंत सुंदर आहे आणि आत्मदर्शनाचा बोध घडवून देणारी आहे। सहजानंद स्थिती आमुची न गणू कदा तुम्हा, नाही संगती आमुची तुमची भजता परब्रह्मा। सजानंद स्थिती आमुची न गणू कदा तुम्हा, आमुच्या मार्गे आम्ही जातो भोगा तुमच्या कर्मा। सहजानंद स्थिती आमुची न गणू कदा तुम्हा, प्राप्त दत्त अखंड सेवी भोगित निज प्रेमा। पंत महाराजांच्या हे शब्द, त्यांच्या हे पद इतके सहज आहे। सहजानंद स्थिती आमची, हा सहजानंद कधीच प्राप्त होतो? जेव्हा आत्मसाक्षात्कार घडून येतो आणि जेव्हा नाम रूप आकार वर्ण धर्म याच्या पलीकडे आपण जातो। सहजानंद स्थिती आमची न गणू कदा तुम्हा, नाही संगती आमची तुमची भजता परब्रह्मा। तर आत्मस्वरूपामध्ये रमलेल्या संत महात्म्यांना ही सहज आनंदाची स्थिती लाभलेली असते, आणि ही स्थिती लाभली असताना त्यांना इतर कशाचीच गरज नसते, कोणत्याच गोष्टीची त्यांना इतर गरज राहत नाही। परब्रह्माच्या भजनामध्ये दंग असलेल्यांना मग कोणाच्या संगतीची आवश्यकता राहणार? त्यांना कोणाच्या संगतीची आवश्यकता नाही। मी एक शुद्ध पवित्र आत्मा आहे आणि अवतीभवती असलेले सगळे पवित्र आणि शुद्ध आत्मे आहे, दॅट्स ऑल। मग सर्वत्र सर्व समरूप झालेले सर्व आत्मेच आहेत, मग कोणाची कोणासाठी कशासाठी गरज आहे? इथे कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही, कोणी नपुसक नाही, कोणी ब्राह्मण नाही, कोणी क्षत्रिय नाही, कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही। म्हणून परब्रह्माच्या भजनामध्ये दंग असलेल्यांना कुणाच्या संगतीची आवश्यकता नसते, ते भगवान दत्तात्रेयांच्या सेवेत अखंड निजप्रेम भोगीत असतात। आपल्या मार्गाने जात असताना जे त्यांच्या सोबत येत नाहीत त्यांनी त्यांचा त्यांचा कर्मभोग भोगत राहावा। ज्यांना ज्यांच्या प्रारब्धात हे नाही, ज्यांच्या प्रारब्धामध्ये हा स्वानंद भोग घेणे नाही, हा आनंद ज्यांच्या दैवात नाही, त्यांना कोण मदत करू शकतं? त्यांनी त्यांचा कर्मभोग भोगत राहावा। माऊली ज्ञानेश्वर महाराज भक्तियोगाचा अध्याय ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय असतो, त्या भक्तियोगाच्या अध्यायामध्ये जो ज्ञानोत्तर भक्तीमध्ये जातो, ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही तो भक्त आपली भक्ती सोडत नसतो, ज्ञानोत्तर भक्ती, भक्ती दोन प्रकारची आहे, ज्ञानपूर्वीची भक्ती आणि एक ज्ञानोत्तर भक्ती। तर ज्ञानोत्तर भक्तीमध्ये जो निजानंदे धाला परिणामो आयुष्याला पूर्णते जाहला वल्लभूजो। जो निजानंदे धाला, धाला म्हणजे संतुष्ट झाला, तृप्त झाला, सॅटिस्फाय झाला, जो स्वानंदामध्ये, निजानंदे म्हणजे स्वानंदामध्ये तृप्त झाला, परिणामो आयुष्याला, तोच पूर्णतारूपी स्त्रीचा पती शोभतो, पूर्णते झाला वल्लभूजो। जो निजानंदे झाला, तृप्त झाला आणि अशा प्रकारे तृप्त होऊन आयुष्य जगू लागला, पूर्ण तृप्त झाला, जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, आणि तो आनंद घेऊन सदा सुखी राहिलेला आत्मानंदात परिपूर्ण भरलेला असा तो जेव्हा ज्ञानोत्तर भक्तीमध्ये जीवन जगतो, तर काय होतं, तोच खरा पूर्णतारूपी स्त्रीचा पती शोभतो, पूर्णते जाहला वल्लभूजो। सांगदेवांना इथे माऊली काय सांगतात, ते स्वानंद जीवन पे सुखिया होई, या ओळीमध्ये स्वानंद जीवन पे सुखिया होई हे म्हणायच्या मागचा हेतू माऊलीचा हाच असावा। स्वानंदाचा भोग सर्वांना घेता येत नाही, या स्वानंद डोहामध्ये बुडी मारणे सर्वांच्या भाग्यात नाही, त्यासाठी आत्मसाक्षात्कार घडणे आवश्यक आहे, आणि आत्मसाक्षात्कारासाठी आत्मसाक्षात्कारी सद्गुरू आपल्या आयुष्यात येणे आवश्यक आहे। ते स्वानंद जीवन पे सुखिया होई, तुझे स्वरूप आत्मानंदाने परिपूर्ण भरलेले असताना मग दुःख कधीच होऊ शकत नाही। तू 100 वर्ष जग की 1400 वर्ष जग, जर देहापुरताच मर्यादित आहे तर दुःखाचे डोंगर कोसळणार। जगात कोणतंच शरीर, कोणताच देह असा नाही आहे ज्याच्यामध्ये दोष नाही, निर्दोष देह कुठेच नाही, कोणताच नाही। शरीर हे दोषयुक्त असणारच असणार, आणि स्वरूप बोधातून खाली आला रे आला की त्याचा आनंद संपतो आणि दुःखही वाटायला येतात। स्वरूप बोधात असणे अत्यंत आवश्यक आहे। बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो, मेडिटेशन मेडिटेशन, ध्यान 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 म्हणतात, तर ध्यान तर आपण अर्धा तासच करतो, त्यानंतर बाकी सगळे आपले व्यवहार करत राहतो, तर त्याच्याने काय होतं? मायबाप हो तसं नाही आहे, हे मार्ग आहेत, नामस्मरण, मेडिटेशन, अभेद भक्ती, हे सगळे नाम आहे, नमस्कार भक्ती, हे वेगवेगळे नामं आहेत। पण मेडिटेशनमध्ये जेव्हा तुम्ही निर्विचार होऊन हळूहळू हळूहळू अष्टांग योगाच्या माध्यमातून यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या मार्गाने दररोज आपल्या सहस्त्र चक्राच्या माध्यमातून किंवा आपल्या आज्ञा चक्राच्या माध्यमातून त्या विश्व चेतनेसोबत एकरूप होता तेव्हा ते ब्रह्मांडच तुम्हाला घेऊन चालतं. तुमचा संवाद त्या ब्रह्मांडाशी होतो, त्या ब्रह्मांडाची वैश्विक ऊर्जा तुम्हाला प्रोटेक्ट करत असते. तुमच्यातून कुठले कर्म घडलेत, काय घडलेत, याचा काही तिथे काही घेणं देणं नसतं. पहिलं तर तुमच्यातून चुकीचं काही होऊ शकत नाही आणि निर्विचार जेव्हा राहायला तुम्ही शिकता तर आपोआपच कर्मबंध हळूहळू गळू लागतात, कारण त्यावेळी तुम्ही प्रेझेंट असता, वर्तमानात असता, वर्तमान काळात तिथे राहून तुम्ही काम करता. आणि योग कर्मसु कौशलम, जे काही कर्म होत आहेत ते त्या परमात्म्याप्रीत, कारण तुम्ही अवतीभोवती पूर्णपणे कॉस्मिक एनर्जीने भरलेला आहात. भलेही तुम्ही ध्यान अर्धा तासच केलं होतं तरी ती ऊर्जा सतत तुमच्यासोबत असते. म्हणून या लौकिक जीवनात, पारलौकिक जीवनात, प्रपंचात, अध्यात्मात या ध्यानासारखं दुसरं काही नाही आहे. ध्यानाची महती फार अगाध आहे, अवघड आहे, डिफिकल्ट आहे, वेळ खूप लागतो, एका दिवसात घडणारं नाही आहे, पण नक्कीच खूप प्रोटेक्टिव्ह आहे, खूप प्रोटेक्टिव्ह आहे. श्री शिवकृपानंद स्वामी हिमालयाचे, हिमालय समर्पण योगाचे प्रवर्तक, ते म्हणतात गहन ध्यान करणाऱ्यांना दोन प्रकारचा लाभ लौकिक जीवनात होतो. पहिला लाभ, त्यांना डिप्रेशन किंवा सुसाइडल थॉट्स कधी स्पर्शच करू शकत नाही. त्यांच्या भाषेत बोलायचं की ध्यान करणेवाला कभी सुसाइड नाही करता. आणि दुसरं महत्त्वाचं, ते म्हणतात की ध्यान करणेवाले का कभी ॲक्सिडेंट होऊ नाही सकता. आता मुद्दाम कोणी जीव द्यायला जाईल तर त्याला काही सगळे नियम तोडून ट्रॅफिक भंग करून जाईल तर ती वेगळी गोष्ट आहे, पण सहजासहजी असं म्हणतात की ध्यान करणाऱ्यांचा कधी ॲक्सिडेंट होऊ शकत नाही. चला असो, ह्या तर लौकिक गोष्टी झाल्या, पण जी आध्यात्मिक प्रगती इतकी सुंदर घडत असते आणि ती आपण अनुभवू शकतो, आपल्यामध्येच आलेले परिवर्तन आपण पाहू शकतो, अत्यंत जवळून पाहू शकतो. परिवारामध्ये, फॅमिलीमध्ये एक माणूस, नवरा किंवा बायको किंवा कोणी एक जण ध्यान करत असेल तर त्या परिवाराचे विचार बदलतात, पूर्ण परिवाराचे, पूर्ण फॅमिली, पूर्ण कुटुंब वेगळ्या पद्धतीने वागायला लागतं. तर तुम्हाला युनिव्हर्सल फोर्सेस गाईड करतात आणि म्हणून स्वरूप बोधातून खाली येण्याची शक्यता मेडिटेशनसोबत कमी असते. पण मी मेडिटेशन करतो हा अहंकारसुद्धा नको. मेडिटेशन कोणी करू शकत नाही, मेडिटेशन होत असते. म्हणून कोणी जर म्हणेल की मी नित्य नियमित ध्यान करतो, समजायचं की अहंकार शिल्लक आहे. तुझे स्वरूप चांगदेवा आत्मानंदाने परिपूर्ण भरलेले असताना मग दुःख कधीच येऊ शकणार नाही. स्वरूप बोधातून खाली आला रे आला की त्या आनंद संपतो आणि दुःखही वाटायला येतात. निज ध्यास तो सर्व तुटोनी गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला. निज ध्यास तो सर्व तुटोनी गेला, जसा तो निज ध्यास तुटला, खाली आलात, अंतरी शोक संताप ठेला. जर तो स्वानंद नसेल तर शेवटी आणखीन पश्चातापच पश्चाताप, शोक आणि संताप ठेवलेलाच आहे. मी सच्चित आनंद, स्वानंद स्वयं आनंद रूप आहे असा बोध जर आतमध्ये असेल तर मग शोक मोह हे काही राहणारच नाही. आणि यासाठी आपल्या स्वरूपामध्ये सदैव आनंद घेत असावा. सदैव आनंद घेणे, सदैव आनंदी असणे, मैं खुश हूं, मैं आनंदित हूं, मैं शांत हूं, मैं संतुलित हूं, मैं स्वस्थ हूं, मैं मस्त हूं, या गोष्टीच फक्त लक्षात राहिल्या पाहिजे. मग खरोखर राग सुद्धा येत नाही. ऑफिसमध्ये अवतीभोवती जर कोणी वावगं वागत असेल तर त्याला सुद्धा दोन शब्द प्रेमाचे सांगून तुम्ही मोकळे होता किंवा त्याच्याकडे फक्त दृष्टिक्षेप करता. तुमचा मेसेज त्याला कळतो. हळूहळू रागावर नियंत्रण येतं. स्वयं आनंदरूप असायला पाहिजे. यासाठी आपल्या स्वरूपामध्ये सदैव आनंद घेत असणे आवश्यक आहे. ईशाभाष्य उपनिषद किंवा ईशा उपनिषद किंवा ईशाभाष्य प्रबोधिनी त्याच्यामध्ये ईशा उपनिषदामध्ये एक फार सुंदर श्लोक येतो. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मवा भूत विजानत तत्र को मोहक शोकः एकत्वं अनुपश्यताः. उपनिषदांमध्ये ईशा उपनिषदाचं एक वेगळं स्थान आहे. त्याला ईशावास्य म्हणतात किंवा ईशा उपनिषद किंवा ईशा प्रबोधिनी किंवा ईशावास्य प्रबोधिनी असं पण म्हणतात. यस्मिन सर्वाणी भूतानी आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोहा का शोक एकत्वं अनुपश्यतः. सर्व भूत मात्र स्वतः प्रमाणेच आहेत म्हणून म्हणतात ॲज इज. यू लिव ॲज इज. ॲज इट इज नाही, ॲज इज. तुम्ही जसे आहात तसेच रहा. त्यात डुप्लिकेसी नको, देखावा नको, औडंबर नको. सर्व भूत मात्र स्वतः प्रमाणेच आहेत हे नीट जाणणाऱ्याला आणि सगळीकडे एकत्व पाहणाऱ्याला कुठलाच मोह आणि कुठलाच शोक कधी ग्रस्त करू शकत नाही. आत्मज्ञानी माणसाला शोक आणि मोह नसतो, किंबहुना कुठलेही विकार संस्कार त्याच्या अंतकरणामध्ये राहू शकत नाही. कारण आत्मज्ञान होता क्षणी एका क्षणाची प्रक्रिया नाही. हळूहळू 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 ओवर द पिरियड ऑफ टाईम हे होत असतं आणि तसतसं ते पूर्व संस्कार प्रारब्ध कर्म हळूहळू बाहेर पडत असतात आणि नवा बोध स्वतःचा स्वानंद बोध आत्मदेव हृदयामध्ये आत्म्यामध्ये ठसत असतो. मीच सर्व ठिकाणी आहे अशी नमस्कार भक्ती, समरूपतेची भक्ती. सर्वच्या सर्व भूत मात्रे मीच झालो आहे. जे जे भेटे भूत ते जाणीजे भगवंत. सर्व भूत मात्रांचा आत्मा एकच असून तोच मी आहे किंवा मीच सर्व भूते झालेलो आहे असा बोध झाल्यानंतर त्याला आत्मसुख प्राप्त होते. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा एक सुंदर अभंग अनुभवपर अभंग आहे. तो अनुभवातून घेतलेला अभंग आहे. माऊलींच्या फुटकर अभंगामध्ये महत्त्वाचा अभंग आहे. वारकरी संप्रदायाची लोकं भरपूर वेळा हा अभंग गात असतात भजनांमध्ये. सुंदर त्याच्यात चाली असतात पण आता खूप संगीतामध्ये आपण जात नाही. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी पाहता पाहता मनान पुरेची धणी देखियला देखियला माय देवाचा देव फिटला संदेहो निमाले दुजे पण अनंत वेशे अनंत रूपे देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवीवर खुण बाणली ही कैसी. बाप रखुमा देवीवर खुण बाणली ही कैसी. फार प्रसिद्ध अभंग, सर्वश्रुत अभंग आहे. खूप जास्त सांगायची गरज नाही आहे. पण योग्यांनाही प्राप्त करण्यास अत्यंत दुर्लभ असा स्वयंभू आत्मा पाहता पाहता माझ्या मनाचे समाधानच होत नाही. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी पाहता पाहता मनान पुरेची धणी. तो देवांचाही देव असलेला देव पाहून वेगळेपणाचा संदेह संशय माझा फुटला फिटला. देखिला देखिला माय देवाचा देव फिटला संदेह निमाले दुजेपण. ड्युअॅलिटी पूर्णपणे संपली. अनंत वेशे अनंत रूपे देखिले मी आता अशी. तो अनंत वेशांनी अनंत रूपांनी मी पाहत आहे. या सर्व जगामध्ये तोच भरलेला आहे. अवतीभोवती सज्जन गुंड सर्व प्रकारचे जे लोक आहेत सर्वांमध्ये तो भरलेलाच आहे. भगवान रुक्मिणीपती विठ्ठलाची खूण माझ्या अंतरंगी बाणली आहे असा तो परमात्मा सर्वव्यापी सर्वत्र सर्व ठाई भरलेला आहे. चांगदेवा, फक्त तू स्वतःचा आनंद भोग, म्हणजे हे सगळंच्या सगळं तुला तुझ्या प्रतीस येईल, तुझ्या अनुभवाला येईल. ज्ञानदेव म्हणे नामरूपे, वीण तुझे साच आहे आपण पे, ते स्वानंद जीवन पे सुखिया होई. अशी ही 59वी ओळी, अत्यंत सुंदर, ज्याच्यामध्ये नामरूपापासून तुझे आत्मस्वरूप सत्य आहे आणि तेच तू आहेस आणि त्याच स्वानंद जीवनाचा तू आनंद घे तरच तू सुखी होशील असं चांगदेवाला ज्ञानेश्वर महाराज सांगतात. इथे 59वी ओळी संपते. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय.